नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप. महायुती सरकारमध्ये खातेवाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या बनावट चित्रफित प्रकरणी एकावर गुन्हा दाखल. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात मराठवाड्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट. आणि सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. महिला दुहेरीतही भारतीय खेळाडूंना जेतेपद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर इथं आयोजित पोलीस आणि गुप्तवार्ता संघटनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोलीस दल आणि सुरक्षेसंबंधीच्या विविध बाबींवर विचार मांडले तसंच काही सूचना केल्या. पंतप्रधान मोदी 3 दिवसीय अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज सलग दुसऱ्या दिवशीही सहभागी झाले होते. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी आव्हानांवर उहापोह करण्यात आला. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचे आव्हान या विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. देशभरातील 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची या परिषदेला उपस्थिती होती. महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा सुरू आहे. लवकरच सर्व चर्चा मार्गी लागून जनतेसाठी काम करणारं सरकार स्थापन होईल असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळ गावी माध्यमांशी संवाद साधला. सरकारमध्ये खातेवाटपावरून मतभेद नाहीत, तसंच मुख्यमंत्रीपदाविषयी आपली भूमिका गेल्या आठवड्यातच स्पष्ट केल्याचं शिंदे म्हणाले.
एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत. त्यामुळे विरोधकांना काय काम राहिलंय का?
ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवरही एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. अपयश आल्यानंतर आता ईव्हीएमचा मुद्दा पुढे केल्याचं शिंदे म्हणाले.
ईव्हीएमची चर्चा चालू आहे. बघा, झारखंडमध्ये ते जिंकले आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले, तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं. आता पण लोकसभेचं एक त्यांचा माणूस जिंकलाय पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळाले. त्यामुळे ही लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिले. लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले, लाडक्या शेतकऱ्यांनी दिले. या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफीत समाज माध्यमांवर फिरत आहे. या ध्वनीचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाज माध्यमांवरच्या निवेदनातून दिली. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा केलेला दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे स्वतंत्र यंत्र असून त्याला कोणत्याही नेटवर्क, वायफाय किंवा ब्लूटूथला जोडता येत नाही, त्यामुळे या यंत्रासोबत छेडछाडीची कोणतीच शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयानंही अनेक वेळा या यंत्रावर विश्वास व्यक्त केला असल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या माकडवाडी गावानं केलेली फेरमतदानाची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटवर होणारं मतदान योग्य आहे की नाही याची मॉकपोलद्वारे चाचणी दोन्ही बाजूच्या उमेदवारांच्या उपस्थितीत झाली. त्यावरचे आक्षेप त्याचवेळी नोंदवायचे होते असं आयोगानं म्हटलं आहे. निकाल लागून 2 आठवडे झाल्यामुळे फेरमतदानही घेता येणार नाही असा खुलासाही त्यांनी केला आहे. तेलंगणात मुलगू जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान 7 नक्षलवादी ठार झाले. या नक्षलवाद्यांमध्ये राज्य समितीचा सचिव आणि इतर 2 राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी 2 आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर, तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे 2010 तुलनेत 2023 एड्स संक्रमणाचं प्रमाण 44% कमी झालं आहे, तर एड्स रुग्णांच्या मृत्यूमध्ये 79% घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दिली. नड्डा यांच्या उपस्थितीत इंदोर इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. 2030 एचआयव्ही निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलं. हवामान विभागानं आज तामिळनाडूसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारी भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात 3-5 सेल्सिअसनी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव पुढील 5-6 कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काल रात्री तमिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान या चक्रीवादळानं धडक दिली, त्यामुळे तमिळनाडू आणि पुद्दुचेरी इथं जोरदार पाऊस झाला. याचा परिणाम बस, रेल्वे आणि विमान सेवांसह सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला होता. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 2 ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटन पी.व्ही. सिंधू सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. तिनं आज लखनौमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या व्यू ल्यू यू हिचा 21-14, 21-16 असा पराभव केला. त्यापूर्वी भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी चीनच्या जोडीचा 21-18, 21-11 असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला सिंगापूरच्या खेळाडूशी होत आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या 33 रुग्णवाहिकेचे आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. याव्यतिरिक्त शासनाकडून नर्मदा नदी काठावरील अतिदुर्गम भागातील गावांसाठी बोट एम्ब्युलन्स आणि अजून नवीन 22 रुग्णवाहिकांची मागणी केली असल्याचं गावित यांनी सांगितलं. जातीपातींना शास्त्रात स्थान नाही तरीही जातीभेद सुरूच आहेत, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. आपली संस्कृती एका भाषेपुरती आणि जातीपुरती मर्यादित नाही, ती सर्वांची आहे, मात्र गेल्या 150 संकुचित वृत्ती वाढत आहे, असं भागवत म्हणाले. फक्त आपल्यापुरतं पाहायची वृत्ती योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्याला इसापूर धरणातून रब्बी हंगामासाठी 3 पाणीपाळ्या तर उन्हाळी हंगामात 4 पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास पाटबंधारे विभागानं मान्यता दिली. ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा आणि इसापूर उजवा कालवा त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल, असं विभागानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 25-28 डिसेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. एकूण 36 कला प्रकारांचे 6 रंगमंचावरून सादरीकरण होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप. महायुती सरकारमध्ये खातेवाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या बनावट चित्रफित प्रकरणी एकावर गुन्हा दाखल. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात मराठवाड्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट. आणि सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद. महिला दुहेरीतही भारतीय खेळाडूंना जेतेपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.